नमस्कार. कोरोना व्हायरस रोग म्हणजेच COVID-19 पसरण्यापासून जर अडवायचं असेल तर आम्हाला आपल्या घरातच राहावं लागेल. फक्त खूप आवश्यक कामासाठीच घरातून बाहेर पडा आणि अशा वेळेस दुसऱ्यांपासून कमीत कमी 1 मीटरचं अंतर ठेवा. आपले हात साबण आणि पाण्याने नियमितपणे व्यवस्थित धुवा. जर खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लगेच स्टेट हेल्पलाईन नंबर 020-261-7394 किंवा सेंट्रल हेल्पलाईन नंबर 1075 वर संपर्क करा आणि दिलेल्या सूचनांचं अनुपालन करा. भारत सरकारद्वारा लोकहितामध्ये प्रस्तुत.